अरस असे हा शत्रु अपुला कधी न ठाऊक येई घरी गुपचुप येई चोर पावली लबाड जैसी मनी मांजरी चेहरा मोहरा दिसे न याचा हात पाय ना दिसती जरी भल्या भल्यांना दावी वाकुल्या करणी याची अजब खरी तळ ठोकुनी बसे आळसहा काही केल्या हलत नसे कळे न बजला वकलुनी देऊ यारी पुराजा कुठे कसे आळस सोडुनी देई मनाबा उद्योगाची कास धरी दोन शब्द न बोलत्या जशी काम उद्याचे आज करी पुन्हा पुन्हा रे कथिते तुझला विचार थोडा तरी करी झटकुनी ते बळेची आसा दिसे ते धवा खरा हरी झटकुनी दे बळेची आसा दिसे ते धवा खरा हरी।